chinimandi.com podcast.
ऊस थकबाकी भागवण्याबाबत शेतकरी सेनेचे निवेदन. भारतीय किसान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस थकबाकीच्या मागणीबाबत प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या नावाने मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना दिले आहे, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. गुरुवारी भारतीय किसान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय प्रवक्ता विक्रांत चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये शालमली कलेक्ट्रेट येथे जाऊन प्रदेशाचे मुख्यमंत्री यांच्या नावाने एक निवेदन ADM अरविंद कुमार यांना दिले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे देय व्याजासहित द्यावे. जोपर्यंत शेतकऱ्यांना सर्व देय देण्यात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज कापू नये. शेतकऱ्यांच्या खासगी नलकुपांचा वीज भार वाढवला जाऊ नये. यावेळी बाबूराम भंडारी, जगबीर फौजी, जितेंद्र फौजी, राहुल चौधरी, विशाल धामा, मोनू पवार आदी उपस्थित होते.